नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. माणसाच्या प्रगतीत संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्व द्यावं लागेल. पंतप्रधानांचं प्रतिपादन. पहिल्या व्यवस परिषदेचं मुंबईत उद्घाटन. महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात, विविध कार्यक्रमांनी साजरा. भारताच्या विकासात महाराष्ट्र सर्वात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय तसंच पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाचा गौरव. आणि जातनिहाय जनगणनेची निश्चित कालमर्यादा जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी. आता सविस्तर बातम्या. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही, तर त्यासाठी संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्व द्यावं लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 अर्थात वेव्स परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातली ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्यानं आकार देऊ शकतात असा विश्वास व्यक्त करून जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचं केंद्र बनवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजेच कंटेंट, क्रिएटिव्हिटी आणि कल्चर हे 3 स्तंभ आहेत. भारताची क्रिएटिव्ह इकॉनॉमी काही वर्षात सकल घरेलू उत्पन्नाचा वाटा असेल. भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स उद्योगासाठी वेव्स परिषदेमुळे यशाचं दार उघडलं जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
भारतीय क्रिएटिव्ह इकॉनॉमी आने वाले वर्षों में जीडीपी में अपना योगदान और बढ़ा सकती है. आज भारत फिल्म प्रोडक्शन, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फैशन और म्यूजिक का ग्लोबल हब बन रहा है.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. वेव्स परिषदेमुळे देशातल्या आशय निर्मात्यांना जगभरातल्या गुंतवणूकदारांशी संपर्क निर्माण करण्याची संधी मिळत असल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICT मुंबईत स्थापन होणार असून त्यासाठी केंद्र सरकारनं 400 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. सुमारे 500 एकर क्षेत्रफळ असलेली मुंबईतली चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केली जात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. यातल्या 120 एकरमध्ये माध्यम आणि करमणूक शहर उभारण्यात येऊन यात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स अँड गेमिंगवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं ते म्हणाले. वेव्स ही केवळ एक परिषद नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली एक चळवळ असल्याची प्रतिक्रिया अभिनेता शाहरुख खान यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिन आज सर्वत्र उत्साहात, विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले. मुंबईत दादर परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. राज्य स्थापना दिनानिमित्त तसंच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यपालांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राला आधुनिक, बलशाली आणि प्रगत राज्य बनवण्यासाठी आपण सर्वांनी काम करूया असं आवाहन त्यांनी केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हुतात्मा चौक इथल्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचं ते यावेळी म्हणाले. मराठवाड्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या विकासात औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचं मोठं योगदान असल्याचं शिरसाट यावेळी म्हणाले. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करत असून जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू असं झिरवाळ यावेळी म्हणाले.
विकासाकडे झेपणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे. ही बाब आनंदाची असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन कटिबद्ध आहे.
धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. या निमित्तानं पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस, शिक्षण, कृषी तसंच विविध नैपुण्यप्राप्त व्यक्ती, संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असून कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, ऊर्जा या सर्व बाबींवर प्राधान्यानं लक्ष देऊन जिल्ह्याचा विकास केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. बीड इथं राज्याचे उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते तर लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. गेल्या 100 दिवसात सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्ट साध्य केल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या राज्यातल्या शासकीय कार्यालयात सर्वोत्तम जिल्हाधिकारी या श्रेणीत नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं 5वा क्रमांक पटकावला तर सर्वोत्कृष्ट पोलीस महानिरीक्षक गटात नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयानं 2रा क्रमांक मिळवला आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं काँग्रेस पक्ष स्वागत करतो. मात्र जनगणनेची निश्चित कालमर्यादा सरकारनं जाहीर करावी आणि आरक्षणाची 50% मर्यादा हटवावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली. मुंबईत टिळक भवनात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. आयुष प्रणाली आकर्षणाचं केंद्र बनत असून त्यामुळे जनऔषधी केंद्राच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये 2 दिवसीय राष्ट्रीय आयुष मिशन परिषदेचं उद्घाटन आज जाधव यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. आयुष औषध केंद्र मंडळ तहसील स्तरावर उघडण्यात येणार असून यामध्ये आयुर्वेदासह आयुषच्या सर्व यंत्रांची तसंच औषधं एकाच ठिकाणी स्वस्त दरात उपलब्ध होतील अशी माहिती जाधव यांनी दिली. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ करू या मोहिमेचा शुभारंभ आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाला. 30 सप्टेंबरपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी यांना 2023 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार दोन्ही खेळाडूंच्या समर्पणाचं आणि अनन्यसाधारण कामगिरीचं प्रतीक आहे असं मांडविया यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पीक पावसाचा भाकीत वर्तवणारी बुलडाणा जिल्ह्यातली प्रसिद्ध भेंडवळची घट मांडणी आज जाहीर करण्यात आली. यंदाच्या अंदाजात शेतीपिकाचं साधारण उत्पादन होण्याचा मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचं काही प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज या मांडणीत व्यक्त करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. राज्यात आज सर्वात जास्त 45 अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. धाराशिव इथं 42, छत्रपती संभाजीनगर इथं 42.4 तर परभणीत 43.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. माणसाच्या प्रगतीत संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्व द्यावं लागेल. पंतप्रधानांचं प्रतिपादन. पहिल्या वेव्ह परिषदेचं मुंबईत उद्घाटन. महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा. भारताच्या विकासात महाराष्ट्र सर्वात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर आणि जातनिहाय जनगणनेची निश्चित कालमर्यादा जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.